नमस्कार, आकाशवाणी पणजी, हांव अक्षता छत्रे तुमकां प्रादेशीक खबरो दिता. सुरवेक कांय मुखेल खबरो. गोरवांक खावपाक लागता त्या चाऱ्याचो उणाव भरून काडपा खातीर राज्य सरकारान गोंय चारो संसाधन उदरगत आराखडो मंजूर केला. गोंयच्या दर्यादेगेंचेर शेक घालपाक बेगोबेग परवानगी दिवची अशी मागणी गोंय शेक मालक संघटनेन आयज पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांकां केली. राज्य सरकारान खासगी बस येरादारी खातीर म्हजी बस येवजण अधिसूचित केल्या. जाल्यार गोंय साधन सुविधा उदरगत म्हामंडळा वतीन म्हापसा मोरड्या नव्या सरकारी संकुलाची बिल्डींग बांदपाचो प्रस्ताव म्हामंडळान सरकारा कडेन मांडला. आता मुखावयल्यो खबरो. गोंयान गोरवांक खावपाक लागता त्या चाऱ्याचो उणाव भरून काडपा खातीर राज्य सरकारान आता गोंय चारो संसाधन उदरगत आराखडो मंजूर केला. गोंय पशु संवर्धन खात्या वतीन हो आराखडो प्रत्यक्ष चालीक लावन गोंय चारो कृती दळावरवी ह्या कामांचेर लक्ष दवरपाचो निर्णय सरकारान घेतला. हे खातीर उत्तर गोंयातल्या 10 आणि दक्षिण गोंयातल्या 10 गावांनी चारो पिकावळीची शेती करपाचे सरकारान येवजिला. ह्या पायलट प्रकल्पा खातीर 1.38 कोटी रुपयांची तरतूद केल्या. गोंयान दुधाचो व्यवसाय करतात, तांकां गोरवांक लागपी चारो राज्यान मेळनात. हो चारो शेजारच्या राज्यांतल्यान मागोवचो पडटा. जाल्यार गोंयान गरजेच्या तुळेन फक्त 40% चाऱ्याची पिकावळ घेतात. हाचो थेट परिणाम दुधाच्या उत्पादनाचेर जाता. गोंयचो पर्यटन हंगाम सप्टेंबर म्हयन्या सावन सुरू जाता. आमी पर्यटकांक येवकार दिवपाक सज्ज आसात, मात ते खातीर सरकारान गोंयच्या दर्यादेगेंचेर शेक घालपाक आमकां बेगोबेग परवानगी दिवची अशी मागणी गोंय शेक मालक संघटनेन आयज पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांची पणजे पर्यटन भवनान भेट घेवन गेली. पोरू शेक घालपाक ऑगस्ट म्हयन्यान कोमेस जाल्ले, मात अंदू कळाव जाला. चवथी उपरांत बेगोबेग शेक घालपाक पर्यटन खात्यान परवानगी दिवची अशी मागणी हे वेळार संघटनेच्या जळवंडारांनी मंत्री रोहन खंवटे हांकां केली. हे वेळार पर्यटन मंत्र्यान चवथी उपरांत बेगीनूच शेक घालपाक परवानगी दिवपाक सुरू करतले अशें आश्वासन दिताना सांगले.
कन्सेंट घेऊन आम्ही नोटिफिकेशन काढून रजिस्ट्रेशन ऑफ शेक्स चालू केले असा. इमिजिएटली ऑन प्रायोरिटी सगळे कॅटेगरी ऑफ शेक्स जितले आम्ही गव्हर्नमेंटचे असा ते रिन्यू करून दिवप आणि त्यांना त्यांच्या कामात लागप आणि सीझनात लेट जावप ना. कित्याक चवथ जायना फुडें जी चवथीची सुटी असता त्या सुटयेन खुबशे टुरिस्ट गोंयात येतात आणि त्या टायमार परत बिचार येऊन शेक ना इज नॉट अ गुड मेसेज. त्याच्या खातीर तांकां किती जाय जाल्यार आता पर्यंत त्यांच्या बरोबर राहून वी हॅव एन्श्युअर्ड दॅट वी हॅव फुल्ली सपोर्टेड आवर ब्रदर्स अँड सिस्टर्स आणि ते त्यांना सांगले सगळे
दर्यादेगेचेर जे दलाल भोवतात तांचेर अजूनय पुलिसेन कडक कारवाय करपाची गरज आसा. ते फकत तिकीटच विकनात जाल्यार पर्यटकांक लेगीत नागयतात असो हुस्को पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी दलालांच्या प्रश्नाविशी उलयतना व्यक्त केलो. राज्य सरकारान खासगी बस येरादारे खातीर म्हजी बस येवजण अधिसूचित केल्या. ह्या येवजणे खाला लावार्थी बस मालकांक दर किलोमिटरा फाटल्यान 5 रुपयांचे अनुदान मेळटले. तशेंच वर्सुकी विमा हप्त्या खातीर चडांत चड 40,000 मेळटले. 15 वर्सां परस पोरण्यो बशी बदलून नवी बस घेवपी मालकांक 10 लाख रुपयांची मदत मेळटली. पूण नव्या बशीन उण्यांत उणे 27 प्रवासी बसपाची वेवस्था आसपाक जाय. सगळ्या बसींनी वेहिकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस आणि ऑटोमॅटीक तिकीट मशीन आसप सक्तीचे आसा. कंडक्टर प्रशिक्षित आसपाक जाय आणि ताणी योग्य गणवेश तशेंच नावाचो बॅच लावपाक जाय. गाडयेचो मालक, ड्रायव्हर वा कंडक्टर हांच्या कडेन लाँग बुक सांबाळपाची जापसालदारकी आसतली. तातूंत भोंवडेचो वेळ, अंतर, अपघात आणि दुरुस्तीची माहिती नोंद करची पडटली. बस स्टँडार आशिल्ल्या KTC नियंत्रण केंद्रान वचून ही माहितीची नोंद करप सक्तीचे आसतले. कोंकणी साहित्यीक आणि फुडारी पद्मश्री एन पुरुषोत्तम मल्ल्या हे आयज संवसाराक अंतरले. तांची पिराय 97 वर्सां आशिल्ली. तांकां अखिल भारतीय कोंकणी परिषद आणि गोंयच्या कोंकणी भाषा मंडळान आर्गां ओपल्यात. केरळातल्या कोची वाठारातले एन पुरुषोत्तम मल्ल्या हांणी कथा, कविता, कादंबरी, निबंध, नाटक ह्या विंगड विंगड साहित्य प्रकारांतली सुमार 21 पुस्तकां बरयल्यांत. तशेंच मल्याळम भाषेंतल्यान कोंकणी भाशेन पुस्तकांचो अणकार केला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
गोंय साधन सुविधा उदरगत म्हामंडळा वतीन म्हापसा मोरड्या नव्या सरकारी संकुलाची बिल्डींग बांदपाचो प्रस्ताव म्हामंडळान सरकारा कडेन मांडला. या बिल्डिंगेन म्हापसेची वेगवेगळी सरकारी कार्यालयां एकीकडेन हाडटले अशी माहिती म्हामंडळाचे अध्यक्ष मायकल लोबो हांणी पणजे पत्रकार परिषदेन दिल्या. सुमार 5,000 चौकण मीटर जागेन 5 ते 6 माळ्याची बिल्डींग म्हापशेन साकारतले जाल्यार बिल्डींगेच्या बांदकामाक सुमार 110 कोटी रुपया अदमासशी खर्च येतलो. ह्या बिल्डींगेन 190 कार पार्किंग जाल्यार 500 मोटरसायकली पार्क करपाक मेळटल्यो. हातूंत कॅन्टीन, कॉन्फरन्स हॉल तशेंच हेर सुविधा उपलब्ध आसतल्यो अशी माहिती मायकल लोबो हांणी दिल्या.
कॉम्प्लेक्स विकफील हाऊस, अ कॅन्टीन, माहिती घर, बार्देस बाजार एंड ऑल गव्हर्नमेंट ऑफिसेस अंडर वन रूफ विच इज हॅव्हिंग 5 to 6 फ्लोर्स टोटली विथ कॉन्फरन्स हॉल विथ डबल हाईट बेसमेंट. सो ऑल दिस इज वेल प्लॅन्ड बाय GSIDC विच विल गो फॉर फायनान्शियल अप्रुव्हल इन द नेक्स्ट वीक. म्हणजे चवथ झाली तशीच आम्ही फायनान्शियल अप्रुव्हल हाडटले आणि हेचो टेंडर करतले.
काणकोणच्या गणेशोत्सव मंडळां खातीर काणकोण पालिकेन पर्यावरण स्नेही आणि नितळ गणेशोत्सव 2024 ही सर्त घडवून हाडल्या. काणकोण पालिका वाठारातल्या सगळ्या गणेशोत्सव मंडळां खातीर ही सर्त उक्ती आसा. पर्यावरणाचो सांबाळ करून जापसालदारकीच्या भावनेन पर्यावरण स्नेही उत्सव मनोवपाक उर्बा दिवप हो या सर्तीचो मूळ हेत आसा. पालिकेच्या मुख्य अधिकारी लक्ष्मीकांत देसाय हांणी दिल्ल्या माहिती प्रमाण सर्तीन वांटो घेवपी मंडळांचे मूल्यांकन, तांच्या गणेश मूर्तीची निवड, कोयर वेवस्थापन, नितळसाण, सजावट आणि लोकांमदी केल्ल्या जागृकताय ह्या घटकांचेर आधारित असतली. मंडळांनी चिकण माती वा पर्यावरण स्नेही साहित्यान तयार केल्ल्यो मूर्ती वापरच्यो. मूर्तीक सैमीक रंग दिल्ले आसचे आणि प्लास्टर ऑफ पॅरिस तसेच रासायनिक रंगांचा वापर टाळचो. सजावटी खातीर लेगीत सैमीक आणि थळाव्या साहित्यांचोच वापर करचो. मंडळाच्या वाठारांत कोयर वेवस्थापन सक्तीचे आसतले. उत्सवाच्या काळांत मंडळ आणि सभोवतणचो वाठार पुरायपणान नितळ आणि भलायकेच्या दृष्टीन सुरक्षित उरचो अशें काणकोण नगरपालिका मुखेल अधिकाऱ्यांनी स्पष्ट केला. विर्डी नूतनीकरण केल्ल्या 2 शाळांचे उक्तवण आयज जाले. मुखेल सोयरे म्हण मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हाजीर आशिल्ले. गांवकरवाडा विर्डी आणि कार्यखानास विर्डी हांगसरल्या दोनूय सरकारी मुळाव्या शाळांचे सरकाराच्या वतीन नूतनीकरण केला आणि या दोन्ही नूतनीकरण केल्ल्या शाळांचे उक्तावण मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जाले. हवामान. गोय वेधशाळेच्या अदमासा प्रमाण राज्यात फुडले 2 दीस पाऊस पडपाची बरीच शक्यता आसा. मात हवामान खात्यान पावसाची कसलीच शिटकावणी जारी करूंक ना. खेळ. चीनान चालू आशिल्ल्या आशियाई हॉकी सर्तीच्या पहिल्या उपांत्य फेरीन भारतीय दादल्यांच्या पंगडान मलेशियाचेर 3-1 अशी मात करून निमण्या फेरयेन सुवात मेळयल्या. आता खबरो सोपोवपाच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. गोरवांक खावपाक लागता त्या चाऱ्याचो उणाव भरून काडपा खातीर राज्य सरकारान गोंय चारो संसाधन उदरगत आराखडो मंजूर केला. गोंयच्या दर्यादेगेंचेर शेक घालपाक बेगोबेग परवानगी दिवची अशी मागणी गोंय शेक मालक संघटनेन आयज पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांका केली. राज्य सरकारान खासगी बस येरादारी खातीर म्हजी बस येवजण अधिसूचित केल्या. जाल्यार गोंय साधन सुविधा उदरगत म्हामंडळा वतीन म्हापसा मोरड्या नव्या सरकारी संकुलाची बिल्डींग बांदपाचो प्रस्ताव म्हामंडळान सरकारा कडेन मांडला. इतल्यान या खबरापत्र सोपले. नमस्कार.